हेस्केल अध्याय 9। तेव्हा देवाने मोठ्या आवाजाने मला हाक मारली आणि म्हणाले, शहर रक्षकाला येऊ द्या। प्रत्येकाच्या हाती हल्ला व हानी करणारे हत्यार असेल। मग पहा, उत्तर दिशेने प्रवेशद्वारातून 6 जण आपल्या हाती जनावर ठार करणारे हत्यार आणि अंगात तागाची वस्त्रे परिधान केलेले एका बाजूस शास्त्राचे उपकरण होते। मग ते जाऊन पितळेच्या वेदीजवळ उभे राहिले। मग इस्रायली देवाचे गौरवी तेज कोरुबा वरून निघून घरच्या उंबरठ्यावर आले। त्याने तागाचे वस्त्रे परिधान केलेले, ज्यांच्या हाती एका बाजूला शास्त्राचे उपकरण होते, त्यांना बोलावले। परमेश्वर देव त्यांना म्हणाला, यरिश्लेमच्या मध्यभागातून प्रवेश करा। जे पुरुष विवळ झाले त्यांच्या माथ्यावर खून करा आणि शहरात केलेल्या सगळ्या अपवित्र गोष्टीसाठी उसासे टाका। ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला, शहरात त्यानंतर प्रवेश कर व मारून टाक। कोणावरही दया करू नकोस। म्हातारे असो, तरुण कुमारी, लहान मुले किंवा स्त्रिया, सर्वांना मारून टाका। पण ज्याच्या माथ्यावर खून आहे त्याच्याजवळ जाऊ नका। माझ्या पवित्र ठिकाणाहून सुरुवात करा। मग म्हाताऱ्यापासून सुरुवात केली व माझ्या निवासापुढे आले। तो त्यांना म्हणाला, आक्रमण करा, मंदिर भ्रष्ट करा, घरे उद्ध्वस्त करा आणि वेशी मृतांना व्यापून टाका। मग ते यरिश्लेम नगराच्या बाहेर जाऊन हल्ला करतील। ते हल्ला करीत असताना मला स्वतःला एकटे वाटले आणि मी उपडा पडून रडलो। हे प्रभू परमेश्वरा देवा, तुझ्या क्रोधाच्या ओतणीने तू सर्व उरलेल्या यरिश्लेमेतील इस्रायलाचा विध्वंस करशील काय? तो मला म्हणाला, इस्रायल आणि यहुदाचे अपराध फार वाढत आहेत। शहर व भूमी रक्ताने भरलेली आहे आणि ते दुरुपयोग करून म्हणतात, परमेश्वर देव आम्हास विसरला, तो आम्हास बघत नाही। म्हणून मी त्यांच्यावर दया दृष्टी करणार नाही, त्यांची दया करणार नाही, त्यावर त्यांच्या कृत्यांचे फळ त्यांच्या माथी देईल। पहा, तागाचे वस्त्रे घातलेल्या शास्त्राचे अवजार हाती घेऊन वापस येत असता त्यांनी बातमी दिली, तू मला सांगितलेले सर्व काही पार पाडले आहे।